विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवाला काल उत्साहात सुरुवात झाली असून शहराच्या मध्यभागात गणेश भक्तांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे दीड दिवसांच्या घरगुती गणरायांचं आज भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात येत आहे. गणपती विसर्जनासाठी पुणे महापालिकेनं सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांमध्ये विसर्जनाची सोय केली आहे. निर्माल्य कलशांची व्यवस्थाही करण्यात आली असून मूर्तीदान केंद्र उभारण्यात आली आहेत. निर्माल्य प्लास्टिक नदीपात्रामध्ये किंवा अन्यत्र टाकू नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातही आज भावपूर्ण वातावरणात दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होत आहे. महापालिकेच्या वतीनं शहरात 90 ठिकाणी विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या घाटांवर अग्निशमन पथकं सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत तसंच पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. दरम्यान आज ऋषीपंचमीनिमित्त पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 35,000 महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केलं. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत आज ऋषीपंचमीनिमित्त सामाजिक क्षेत्रात ऋषितुल्य कार्य करणाऱ्या व्यक्तींचं पूजन विद्यार्थ्यांनी केलं. यामध्ये चित्रकला क्षेत्रात योगदान देणारे प्रभाकर दिवाकर, सुधाकर चव्हाण आणि डॉ श्याम दामले यांना शाळा समिती अध्यक्ष डॉ शरद आगरखेडकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. पुण्यातील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयातही आज ऋषीपंचमीनिमित्त ऋषितुल्य व्यक्तिमत्व ज्येष्ठ बासरीवादक आणि केशव वेणू या जगप्रसिद्ध बासरीचे जनक डॉ पंडित केशव गिंडेगुरुजी आणि ज्येष्ठ ब्रह्मविद्यासाधक जयंत फडके यांचा सन्मान करण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात अनेक नवनवीन उपक्रम आयोजित केले जातात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर धनकवडी इथल्या 11 गणेश मंडळांनी एकत्रितपणे मिरवणूक काढत काल माय मराठीचा जागर केला. भाषेच्या गौरवरथावर गणपती विराजमान झाले होते. बुद्धीच्या देवतेला पुस्तकांचा नैवेद्य अर्पण करून मिरवणूक मार्गावर 10,000 मराठी पुस्तकांचं वितरण करण्यात आलं. मराठी भाषा शिकवणाऱ्या 500 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेवक विशाल तांबे, वर्षा तापकीर आणि काही परदेशी पाहुणेही उपस्थित होते. 37व्या पुणे फेस्टिव्हलचं औपचारिक उद्घाटन उद्या संध्याकाळी केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते गणेश कलाक्रीडा मंच इथं होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान पुणे फेस्टिव्हलअंतर्गत विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं बालगंधर्व कला दालनात वृत्तपत्र छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते आज झालं. वृत्तपत्रातील छायाचित्र अर्थपूर्ण आणि बोलकी असतात अशा शब्दात आमदार उल्हास पवार यांनी वृत्तपत्र छायाचित्रकारांचं कौतुक केलं. समाज माध्यमांवर अनेक तथ्यहीन आणि आशयहीन छायाचित्र पाहिल्यावर वृत्तपत्रातल्या छायाचित्रांचं महत्व अधिक अधोरेखित होतं असं मत खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातर्फे उद्या पुण्यात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्यांना पारितोषिकानं गौरवण्यात येणार आहे. म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलामध्ये हा समारंभ होईल. उत्तराखंडमध्ये फेब्रुवारीत झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्यांना 3 ते 7 लाख रुपयांपर्यंतची बक्षिसं दिली जाणार आहेत. मार्गदर्शकांनाही 20 ते 50 हजार रुपयांपर्यंतची पारितोषिकं दिली जातील. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या निर्देशांनुसार बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी वायू गुणवत्ता तपासणीसाठी सेन्सरवर आधारित प्रणाली उभारणं आवश्यक आहे. त्यानुसार बांधकामांच्या ठिकाणी होत असलेल्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी या प्रकल्पाच्या ठिकाणी सेन्सर आधारित वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली उभारण्याच्या सूचना पुणे महापालिकेनं बांधकाम व्यावसायिकांना केल्या आहेत. या प्रणालीमुळे आता बांधकामांच्या ठिकाणी किती वायू प्रदूषण होत आहे याची माहिती मिळणार आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटीतून निघालेली यात्रा आज सकाळी पुण्यातल्या शिवनेरी गडावर पोहोचली. यावेळी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन आंदोलक आता मुंबईकडे निघाले आहेत. दरम्यान ही यात्रा जुन्नरच्या जवळ असताना सतीश देशमुख या आंदोलकाचा आज हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. पुणे आणि परिसरात आज पावसाच्या काही हलक्या सरी बरसल्या. उद्याही शहर परिसरात हलक्या पावसाचा अंदाज असून घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.